महाराष्ट्रातील वराड प्रांती खामगाव तालुका प्रसिद्ध सर्वांना आणि यातील शेगाव गाव ज्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झाले अशा संत सज्जना वंदितो प्रगटले गणगनात गीत मुखात गण गण गणात गीत मुखात मन गजानन मनता गजानन महाराजानी ज्या ठिकाणी नव्हते पाणी अशा कोरड्या विहिरीच्या स्थानी फोडीला जिवंत झरा पाणीच पाणी एक भक्त गजाननाला मळ्यामध्ये घेऊन गेला तिथं दिली कंस खाण्याला तोच मोहळ उठले समयाला मधमाशा येत जावायला जो तो भिवून पळू लागला महाराज त्याच जाग्याला चावल्या मधमाशा त्या सर्व अंगाला पण महाराजांना उपद्रव नाही झाला प्रसिद्ध फोटो सचिलिम तोंडास चिलिम तोंडास चिलिम ही बोडा वया कोणी काडी एक दिली नाही म्हणून निर्मिला चिलमी मध्ये आगणी निर्मिला चिलमी मध्ये आगणी इसवी सन 1908 सालाला मात्र वैशात आला अकोला या गावाला शिवजयंती उत्सवाला लोकमान्य टिळक समयाला प्रमुख पाहुणे ह्या उत्सवाला आशा या समारंभाला स्वामी गजानना अनन्याचा ठराव झाला शेगावला मंडळ आले समोर दिसता मंडळ आलेले लांबूनच महाराज बोलले येतो आम्ही अकोल्याला निमंत्रण मिळाले लोकमान्य बाळ टिळकांचे राष्ट्रधाराचे भजन होता त्यांचे भजन होता त्यांचे गजानन महाराज सभासानात एकदम बोलले उठून समयात अशाने बेड्या पडती हातासरी अशाने बेड्या पडती हातासरी हे सत्य दिसत सर्वाला टिळकांना मुक्त करण्याला महाराजांना गेले भेटण्याला पण त्याने नकार दिला नकार गजानन महाराज सांगे सर्वात तसे झाले लोकमान्यांचे खास यातून गीता रहस्य आले उदयास एक इच्छा व्हावया पुरी साधूना अचाडी वारी गेले महाराज पंढरपुरी विठ्ठलाचे दर्शन घेऊन आले माघारी आणि सांगितले आता आमची करा तयारी उपदेश केला घ्या ध्यानी द्वेष मन ठेवू नये कुणी साधू कुणी आणि संत कुणी पाहावे शुदून सर्वानी खर्च करा जमा पाहुनी दांभिकपणा ठेवू नये कदापि कोणी शेवटचा दिन येत शेवट केला ध्यानी अठराशे बत्तीस भाद्रपद शुद्ध पंचमीला अनंतात देह विदिन धारा हो धीर धीर हे धीर 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 हे धीर धीर समाधीवर पंची लावतो फुले वा हातो हात जोडितो गजानन महाराजांच्या चरणात भक्तिभावाने लिहून पवाड्यात शहीर पी राजी गातो कवना